കേചിദ്ധീരൈഃ പ്രണാദൈശ്ച വീരാണാമഭ്യുപേയുഷാം നിപേതുഃ ക്ഷോഭതോ വാഹാത് അപരേ മുമുഹുർമദാത്.
കേചിദിതി അഭ്യുപേയുഷാം സമ്മുഖം ആഗതവതാം വീരാണാം ധീരൈഃ ഗംഭീരൈഃ പ്രണാദൈഃ ഗർജിതൈഃ കേചിദ് വീരാഃ ക്ഷോഭതഃ ചിത്തസഞ്ചലനാദ് ഹേതോഃ വാഹാത് അശ്വാത് നിപേതുഃ മുമൂർച്ഛുഃ അപരേ കേചിത് മദാത് ഗർവാത് മുമുഹുഃ ചേതനാവിരഹിതാഃ ബഭൂവുഃ ഇത്യർത്ഥഃ.
കശ്ചിദഭ്യാഗതേ വീരേ ജിഘാംസൗ മുദമാദധൌ പരാവൃത്യഗതേ ക്ഷുബ്ധേ വിഷസാദാഹവപ്രിയഃ.
കശ്ചിദിതി കശ്ചിദ് വീരഃ ജിഘാംസൗ ഹന്തുമിച്ഛൗ വീരേ അഭ്യാഗതേ സമ്മുഖം ആഗതേ സതി മുദം ആദധൗ പ്രസസാദ അഥ ച ക്ഷുബ്ധേ ഏതദീയ പ്രഹാരക്ഷുഭിതേ അതയേവ പരാവൃച്ഛഗതേ തു വിഷസാദ ഖിന്നഃ അഭൂത്. യതഃ ആഹവപ്രിയഃ സംഗ്രാമപ്രിയഃ വീരാണാം പ്രതിദ്വന്ദ്വിസമ്മുഖാഗമനമേവ പ്രീതിജനകം ഭവതി ഇതി ഭാവഃ.
ബഹുഭിഃ സഹ യുധ്വാ വാ പരിഭ്രമ്യ രണോൽബണാഃ ഉദ്ദിശ്യതാനുപേയുഃ കേ അപി യേ പൂർവവൃതാരണേ.
ബഹുഭിരിതി രണേ ഉൽബണാഃ ഉദ്ഭടാഃ കേപി യോധാഃ രണേ സംഗ്രാമേ ബഹുഭിഃ സഹ യുധ്വാ പരിഭ്രമ്യ വാ താനുദ്ദിശ്യ ഉപേയുഃ യുദ്ധാർത്ഥം അഭിജഗ്മുഃ ഏ പൂർവം വൃതാഃ അംഗീകൃതാഃ യൈസ്സഹ പൂർവം അയോധി പുനരപി തൈരേവ സഹ യോദ്ധും ജഗ്മുഃ ഇത്യർത്ഥഃ.
അഭിതോഭ്യാഗതാൻ യോദ്ധും വീരാം രണമദോദ്ധതാന് പ്രച്ഛനന്ദൻ ഭുജാദണ്ഡ രോമോദ്ഗമഭൃതോ ഭടാഃ.
അഭിത ഇതി ഭുജാദണ്ഡേഷു ഹ്യഹ രോമണാം ഉദ്ഗമഃ തം ബിഭ്രതി തഥാഭൂതാഃ ഭടാഃ യോധാഃ കർത്താരഃ രണസ്യ സംഗ്രാമസ്യ മദേന ഉദ്ധതാൻ അതയേവ യോദ്ധും അഭിതഃ അഭ്യാഗതാൻ വീരാന്നു ആലോക്യ ഇതി ശേഷഃ പ്രത്യനന്ദൻ അഹൃഷ്യൻ.
ശസ്ത്രഭിന്നേഭകുംഭേഭ്യഃ മൗക്തികാനിച്യുതാന്യഥഃ അധ്യാഹവക്ഷേത്രമു കീർത്തിബീജാങ്കുരശ്രിയം.
ശസ്ത്രേതി ശസ്ത്രൈഃ ഭിന്നാഃ വിദീർണാഃ യേ ഇഭകുംഭാഃ ഗജഗണ്ഡസ്ഥലാനി കുംഭസ്യാത് കുംഭകർണസ്യ സുതേ വേശ്യാപതൌ ഘടേ രാശിഭേദേ ദ്വിപാംഗേ ച ഇതി വിശ്വഃ. തേഭ്യഃ അധസ്ത്യുതാനി മൗക്തികാനി കർത്രൂണി അധ്യാഹവക്ഷേത്രം അധിസംഗ്രാമകേദാരം ഉപ്തം ഡുവപു ബീജസന്താനേ ഇത്യതഃ നിഷ്ഠ. യത് കീർത്തിബീജം യശോരൂപമഹീരുഹ ബീജം തസ്യ അങ്കുരഃ തസ്യ ശ്രിയം ശോഭാം ദധുഃ ഇതി ശേഷഃ.
വീരാണാം വിഷമൈർഘോഷൈഃ വിദ്രുതാ വാരണാരണേ शास्यमाना अपित्रासात् भेजुर्धूताङ्कुशादिशः।
वीराणामिति रणे विषमैः दुस्सहैः वीराणां घोषैः विद्रुताः पलायिताः वारणाः गजाः शास्यमानाः शिष्यमाणा अपि यन्तृभिः इति शेषः। धूताङ्कुशाः अपमानिताङ्कुशास्सन्तः त्रासात् दिशो भेजुः त्रूफलभज इति एत्वाभ्यासलोपौ दिशः प्रति पलायाञ्चक्रिरे।
रणे बाणगणैर्भिन्नाः भ्रमन्तो भिन्नयोधिनः निममज्जुर्मिलद्रक्तनिम्नगासु महागजाः।
रण इति रणे सङ्ग्रामे बाणगणैः शत्रुशरनिकरैः भिन्नयोधिनः विदीर्णयन्तारः अत एव स्वयमपि भिन्नाः अत एव भ्रमन्तः महागजाः मिलन्त्यः संयुजन्त्यः याः रक्तस्य निम्नगाः नद्यः तासु निममज्जुः।
अपारे सृक्सरित्पूरे रथेषु चैस्तरेष्वपि रथिनोभिरिपुं क्रुद्धाः हुङ्कृतैर्व्यसृजन् शरान्।
अपार इति उच्चैस्तरेष्वपि रथेषु अपारे अगाधे असृक् सरित्पूरे रुधिरनदीप्रवाहे मज्जत्सु सत्सु रथिरः रथारोहाः क्रुद्धाः अत एव हुङ्कृतैः भीषयन्तः इति शेषः। अभिरिपुं शत्रुसम्मुखं शरान् व्यसृजन् तत्यजुः।
खड्गनिर्लूनमूर्धानः व्यापतन्तोऽपि वाजिनः प्रथमं पातयामासुः असिना दारितानरीन्।
खड्गेति
खड्गनिर्लूनमूर्धानः
करवालकृत्तशिरसः अत एव वाजिनः अश्वात्तु व्यापतन्तः अपि असिना खड्गेन दारितान् विदीर्णान् अरीन् प्रथमं पातयामासुः पुनः स्वयं पेतुः इति शेषः। अत्र दारयित्वासिना रिपून् इति पाठः साधीयान्।
वीराणां शस्त्रभिन्नानि शिरांसि निपतन्त्यपि अधावन् दन्तदष्टोष्ठ भीमान्यभिरिपुं क्रुधा।
वीराणामिति शस्त्रभिन्नानि अत एव निपतन्त्यपि दन्तैः दष्टाः पीडिताः ये ओष्ठाः अधराः तैः भीमानि घोराणि वीराणां शिरांसि क्रुधा अभिरुपुं वैरिसम्मुखम् अधावन्।
शिरांसि वरयोधानाम् अर्धचन्द्रहृतान्यलम् आदधाना भृशं पादैः श्येना व्यानशिरे नभः।
शिरांसीति अर्धचन्द्रहृतानि अर्धचन्द्राकारबाणकर्तितानि वरयोधानां शिरांसि पादैः आदधानाः गृह्णन्तः श्येनाः पक्षिविशेषाः भृशम् अतिशयेन नभः व्यानशिरे व्यापुः। सर्वस्मिन्नेव नभसि श्येननीतमस्तकान्येव जातानि इति भावः।
क्रोधादभ्यापतद्दन्ति दन्तारूढाः पदातयः अश्वारोह गजारोह प्राणान् प्रासैरपाहरन्
क्रोधादिति पदातयः पद्गतयः अश्वारोहाश्च क्रोधाद्धेतोः अभ्यापततां सम्मुखम् आगच्छतां दन्तिनां दन्तेषु आरूढास्सन्तः प्रासैः कुन्तैः गजारोहप्राणान् यन्त्रूणाम् असून् अपाहरन्
शस्त्रच्छिन्नगजारोहाः विभ्रमन्त इतस्ततः युगान्तवातचलिताः शैला इव गजा बभुः
शस्त्रेति शस्त्रैः छिन्नाः गजारोहाः येषाम् अत एव इतस्ततः विभ्रमन्तः गजाः युगान्तवातैः प्रलयप्रभञ्जनैः चालिताः उत्पातिताः शैला इव बभुः शिशुभिरे
मिलितेषु मिथो योद्धुम् दन्तिषु प्रसभम् भटाः अगृह्णन्युद्धमानाश्च शस्त्रैः प्राणान् परस्परम्
मिलितेष्विति योद्धुम् मिलितेषु दन्तिषु आरूढाः इति शेषः भटाः मिथः अन्योन्यम् युध्यमानाः प्रसभम् बलात् शस्त्रैः कृत्वा परस्परम् प्राणान् अगृह्णन्
रुषामिथो मिलद्दन्ति दन्तसङ्घर्षजो नलः योधान् शस्त्रहृतप्राणान् अदहत्सहसारिभिः
रुषेति रुष क्रोधेन मिथः अन्योन्यम् मिलताम् दन्तिनाम् ये दन्ताः तेषाम् सङ्घर्षात् जातः अनलः अग्निः अरिभिः वैरिभिः शस्त्रैः हृताः प्राणाः येषाम् तान् योधान् सहसा अकस्मात् अदहत् पुप्लोष
आक्षिप्ता अपि दन्तीन्द्रैः कोपनैः पत्तयः परम् तदसूनहरन् खड्ग घातैः स्वस्य पुरः प्रभोः
आक्षिप्ता इति परम् अतिशयितम् कोपनैः क्रुद्धैः दन्तीन्द्रैः आक्षिप्ता अपि आक्षेप्तुम् शुण्डेन गृहीता अपि इत्यर्थः पत्तयः पादचारिणः स्वस्य प्रभोः पुरः खड्गघातैः तदसून् दन्तीन्द्रप्राणान् अहरन् जगृहुः
उत्क्षिप्य करिभिर्दूरात् मुक्तानां योधिनां दिवि प्रापि जीवात्मभिर्दिव्या गतिर्वा विग्रहैर्मही
उत्क्षिप्येति करिभिः उत्क्षिप्य उत्थाप्य दिवि दूरान्मुक्तानां योधिनां जीवात्मभिः जीवैः प्राणैरिति यावत् दिव्याः स्वर्गीयाः गतिः पापि विग्रहैः देहैः महीवा प्रापि प्राप्ता कर्मणि लुङु